होटल में एक सपने के होटल में प्रवेश करना.
Im Hotel einchecken in ein Traumhotel.
Anna और उनका परिवार एक सुंदर होटल में आता है.
Anna und ihre Familie kommen in einem wunderschönen Hotel an.
वे सीखते हैं कि एक कमरा कैसे बुक करें.
Sie lernen, wie man ein Zimmer bucht.
Anna नाश्ते के समय के बारे में पूछती है.
Anna fragt nach den Frühstückszeiten.
वे अपने कमरे में जाते हैं.
Sie gehen zu ihrem Zimmer.
कमरा बहुत सुंदर है.
Das Zimmer ist sehr schön.
Anna अपना सामान बाहर निकालती है.
Anna packt ihre Sachen aus.
वे पूल में जाते हैं.
Sie gehen zum Pool.
पूल बहुत बड़ा है.
Der Pool ist sehr groß.
वे पानी में तैरते हैं.
Sie schwimmen im Wasser.
दिन धूप भरा है.
Der Tag ist sonnig.
तैराकी के बाद वे आराम करते हैं.
Nach dem Schwimmen ruhen sie sich aus.
Anna एक जूस पीती है.
Anna trinkt einen Saft.
परिवार मजा करता है.
Die Familie hat Spaß.
होटल बहुत अच्छा है.
Das Hotel ist sehr gut.
वे रात के खाने के लिए जाते हैं.
Sie gehen zum Abendessen.
रात का खाना स्वादिष्ट है.
Das Abendessen ist lecker.
खाने के बाद वे टहलने जाते हैं.
Nach dem Essen gehen sie spazieren.
अन्ना तस्वीरें खींचती है.
Anna macht Fotos.
परिवार की छुट्टियां शानदार हैं.
Die Familie hat einen tollen Urlaub.
वे खुश महसूस करते हैं.
Sie fühlen sich glücklich.
फुर्सत और शौक, मेरा सप्ताहांत साइकिल के साथ.
Freizeit und Hobbys, mein Wochenende mit dem Fahrrad.
टिम बताता है कि कैसे वो अपने दोस्तों के साथ एक साइकिल यात्रा की योजना बनाता है.
Tim erzählt, wie sein Wochenende plant, mit seinen Freunden eine Fahrradtour zu unternehmen.
वो अपनी तैयारियों का वर्णन करता है और साइकिल चलाने के अपने जुनून को साझा करता है.
Beschreibt seine Vorbereitungen und teilt seine Leidenschaft fürs Radfahren.
दोस्तों से मिलना, शनिवार की शाम के लिए योजनाएं.
Freunde treffen, Pläne für den Samstagabend.
Lisa और Marcus सोच रहे हैं कि वे शनिवार की शाम को दोस्तों से कहां मिलेंगे.
Lisa und Marcus überlegen, wo sie sich mit ihren Freunden am Samstagabend treffen wollen.
वे विभिन्न विकल्पों पर चर्चा करते हैं और अपनी पसंदीदा गतिविधि के लिए निर्णय लेते हैं.
Sie diskutieren verschiedene Optionen und entscheiden sich für ihre favorisierte Aktivität.
जानवर, सफारी के दौरान सवाना में.
Tiere, auf Safari durch die Savanne.
पॉल अपनी रोमांचक सफारी के दौरान अपने अनुभवों का वर्णन करता है. वो बताता है कि वो कैसे विभिन्न पशु प्रजातियों के साथ परिचित होता है और उनके व्यवहार का निरीक्षण करता है.
Paul beschreibt seine Erlebnisse während einer aufregenden Safari. Erklärt, wie sich mit verschiedenen Tierarten vertraut macht und ihre Verhaltensweisen beobachtet.
Rasta Vivaran, purane shahar mein khoya paryatak.
Wegbeschreibung, der verlorene Tourist in der Altstadt.
Ek paryatak purane shahar ki ulachi galiyon mein bhatak jata hai.
Ein Tourist verirrt sich in den verwinkelten Gassen der Altstadt.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.